chinimandi.com पॉडकास्ट।
आजपासून पेट्रोल डिझेलचे रेशनिंग, जिल्हाधिकारी दौलत देसाई। पेट्रोल डिझेल यांचा पुरेसा साठा आहे, मात्र अनावश्यक पेट्रोल भरून रस्त्यावर होणारी केवळ गर्दी टाळण्यासाठी आजपासून पेट्रोल पंपावर रेशनिंग करण्यात येत आहे। शासकीय तसंच अत्यावश्यक आणि शिक्षणविषयक पासेस आणि स्टिकर दिलेले आहेत त्यांनाच पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली। जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे, तरीही काही ठिकाणी अनावश्यक दुचाकी आणि चारचाकी वाहनं घेऊन नागरिक रस्त्यावर फिरत आहेत, याचा विपरीत परिणाम इतरांवर होणार आहे। हे लक्षात घेऊन उद्यापासून पंपावर पेट्रोल डिझेलचं रेशनिंग करण्यात येणार आहे। खाजगी वाहनं व्यक्ती यांच्याकडे परवाना ओळखपत्र असल्याशिवाय त्यांना इंधन पुरवलं जाणार नाही। हे इंधन शासकीय तसंच अत्यावश्यक सेवेसाठी राखीव ठेवलं जाईल। याचा अर्थ इंधन कमी आहे असा नसून पूर्ण पुरेसा साठा असून फक्त रस्त्यावरील गर्दी टाळणं हा उद्देश आहे। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं असंही आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केलं आहे।